चीनी मंडी .com पॉडकास्ट।
श्रेष्ठ संसदपटू आणि कुशल प्रशासक गमावला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली। माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने एक श्रेष्ठ संसदपटू आणि बाणीविरुद्ध कठोर संघर्ष करणारा नेता, मानवी हक्कांचा खंदा समर्थक, एक उत्तम व निष्णात विधिज्ञ आणि संघर्षशील नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे। मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की श्री जेटली यांच्या निधनाने मी अतिशय व्यथित झालो आहे। अगदी तरुण वयात एक उमदा विद्यार्थी नेता म्हणून राजकारणात सक्रिय झालेल्या जेटलींनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आपल्या नेतृत्व गुणांची चमक दाखवली होती। मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात अर्थमंत्री म्हणून त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली। या कालावधीत अत्यंत क्रांतिकारी अशा निर्णयांनी त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूती दिली होती। GST अंमलबजावणीत त्यांनी दिलेले योगदान कायम अधोरेखित होत राहील। राज्यसभेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळताना वरिष्ठांच्या या सभागृहातील विविध चर्चा वादविवादांना त्यांनी एक अनोखी उंची प्राप्त करून दिली होती। महिला आरक्षण, जनलोकपाल विधेयक अशा अनेक महत्त्वांच्या प्रश्नांवर त्यांचा अग्रही पुढाकार मूल्यांशी बांधिलकी दर्शवणारा होता। प्रकृती प्रतिकूल असतानाही 2019 लोकसभा निवडणुकीत पडद्याआड आपल्या क्षमतांचा पूर्ण विनियोग करताना जवळजवळ प्रत्येक दिवशी ब्लॉगच्या माध्यमातून लेखन करीत प्रचारात स्वतःला झोकून दिलेले आम्ही त्यांना पाहिले आहे। तसेच प्रकृती साथ देत नसतानाही अलीकडच्या काळात भाजपच्या प्रत्येक बैठकांमध्ये ते उपस्थित राहत, त्यांचा समर्पण भावच त्यातून दिसून येतो। देशाचे अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री, विधी व न्याय विभागाचे मंत्री, राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी देशाची केलेली सेवा कायम स्मरणात राहील। महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना त्यांनी नेहमी पाठिंबा दिला। अटलजी, परिकरजी, सुषमाजी यांच्या पाठोपाठ जेटलींच्या निधनाने संसदीय राजकारणातील अतिशय अभ्यासू असे एक व्यक्तिमत्व आपण गमावले असून माझीही वैयक्तिक हानी झाली आहे।